चित्र 40वे साक्षी मात्याचे शुभवर्तमान 28वा अध्याय 18-20 इतिहासाचे पुस्तक 1:8 जेजू ख्रिस्तान आपल्या शिष्यांक हे सांगले की ताणे वचून लोकांका बापाच्या पुताच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावान शिकवण दिवची आणि तांका आपले शिष्य करचे. जे कोण जेजू ख्रिस्ताचेर विश्वास दवरता ते आपल्या पातकातावन आणि सासनीक दंड मृत्यू हातूंच्यान सुटका घेतात. जरी तर तुम्ही एक भावार्थी असा जाल्यार तुमका बी दुसऱ्या लोकांकूय मदत करूंक जाय. जेजू ख्रिस्ताचे शुभवर्तमान समजून घेवंक जाय. समजून घेवंक देवाचो आत्मो तुमका घटाय दितलो जगूंक आणि ताच्या विशयी उलोवंक जे तुम्ही शिकला की त्या दुसऱ्या लोकांका सांगूंक. हे भाशेन या चित्रावरवी जेजू ख्रिस्ता उदेशी जायतो लोक खऱ्या जिव्या देवाकडे वळूंक पावतलो.